वेरी गुड आफ्टरनून सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर शो का दूसरा घंटा आपका वेलकम उत्तरी और वेलकम 12:12 मैं हूँ वही बैचलर अकी आपके साथ ऑन रेड का बैचलर आणि तुम्ही ऐकत आहात मराठी माणसाला माझ्या सोबत त्याचं नाव आहे तुषार गोसावी आणि त्याशी बोलण्यात पण मजा येत आहे. तुषार परत एकदा तुझं वेलकम. जे व्हिडिओज तू बनवतोस तर हे टू शार्प डब्स ची सुरुवात जी आहे ती केव्हापासून झाली?
एक आहे ना बचपन छूटता नाही
छूटता
और वो हो गया. आय वॉज मेकिंग युट्यूब व्हिडिओज टोटली अनसक्सेसफुल, नोबडी वॉज वॉचिंग, एव्हरीबडी क्रिटिसायझिंग व्हॉट दिस गाय इज डुईंग. आणि त्याच्यानंतर म्हणलं की इथून 10 महिने आधी मी जस्ट एक व्हिडिओ बघितला, 5 सेकंदाचा व्हिडिओ असेल आणि मी एवढा हसलो. खाली मॅडलिप्सची लिंक होती, मी चेक केला ऍप काय. आणि लहानपणापासूनच मला मिमिक्री करण्यात मजा येते. म्हणजे मी असं म्हणता येणार नाही की मी एकदम टोटल परफेक्ट मिमिक्री करतो, नाही, बट डिसेंट लेवलला मला जमते ती. आणि मी म्हंटल मला आवाज तर काढता येतो, तर आपण हेच जर काम वेगवेगळ्या आवाजांमध्ये केलं तर बघूया कसं होतं. तर मी पहिले 3 व्हिडिओज बनवले आणि मी न्यू इयरचे व्हिडिओज बनवले. न्यू इयरचे पासेस मिळतात का कुठे काय?
सर्वात पहिला व्हिडिओ न्यू इयरचा होता.
हो, न्यू इयरचा पासेससाठी. न्यू इयरचे पासेस आहेत का रे? मग तो म्हणतो नाहीये. मग सो तसा बनवलं आणि तो मी व्हॉट्सअपवर फ्रेंड्सला पाठवलं आणि फ्रेंड्स लाईक अरे अमेझिंग, हे कुठनं सुचलं तुला, हे कुठून केलं?
खूप गोष्टी सुचतात, अमेझिंग असतात, पर भाई नजर लगने में देर नहीं लगती है. जरूरी नहीं है ना भाई सबको वीडियो पसंद आए, कभी कभी सेंटीमेंट में हर्ट हो जाते हैं. आजकल तो ज्यादा ही जल्दी हो जाते हैं, तो ऐसे में कॉन्ट्रोवर्सी हो जाती है, कुछ लोग अपनी नाराजगी जाहिर करते हैं. तो अशी कधी कॉन्ट्रोवर्सी झाली आहे का? आणि त्याला तू हँडल कसं करतोस?
व्हिडिओज मी यूज करतो त्याच्यामध्ये स्पेसिफिक पर्सनॅलिटीज असतात. फॉर एक्झाम्पल कोणी क्रिकेटर असेल किंवा कोणी पॉलिटिशियन असेल, ऑफकोर्स त्यांचं फॅन क्लब असतं स्वतःच. बेसिकली मी जेव्हा व्हिडिओ बनवतो तेव्हा त्यांना काही बोलत नाही, ते बोलतात असं संबोधतो आपण. पण लोक काय करतात, ते मिसअंडरस्टँड करतात की त्यांना बोलतोय, त्यामुळे थोडीशी कॉन्ट्रोवर्सी होते. आता एवढा लेवलला पेज गेला आहे तर धमक्या वगैरे येतात, पण आय डोंट लुक.
झालंय का असं कधी?
झालं आहे. म्हणता येईल एक व्हिडिओ होता, धोनीचा होता व्हिडिओ. इवन आय एम अ धोनी फॅन. पण आताच एक कॉन्ट्रोवर्शियल क्लिप झाली होती, त्यांनी स्वतःहून पिचवरती शिव्या दिल्या होत्या एकाला, नॉन स्ट्रायकर लाईक एस, की इथे बघ काय करतोयस तू. सो आय टोक इट. आणि त्याच्यात शिव्या पण नव्हत्या बेसिकली, त्याच्यामध्ये काहीतरी वापरलं होतं असं, अरे चड्डीत झालंय वगैरे असं होतं. आणि मला धोनी फॅन्सनी बॅश केलं, तेव्हा बॅशिंग मी इन कॉमेंट्स, तू करतोस व्हिडिओ चांगले पण स्वतःची लायकी लक्षात ठेव. बट आय टेक इट ॲज क्रिटिसिझम अँड आय लीव इट अँड आय ट्राय टू रेक्टिफाय इट इन माय नेक्स्ट व्हिडिओ.
फॅन्टॅस्टिक, खूप मजा येत आहे तुषारला ऐकून. आय होप तुम्हाला पण येत आहे. भरपूर गोष्टी, भरपूर प्रश्न अजूनही 93.5 रेड एफएम वर साथ में सुपर हिट गाणे रेड का बॅचलर अकी आपके साथ बजाते राहो.